श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेले आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कर्करोगाची पार्श्वभूमी पाहत असताना एक गोष्ट जाणवते की हा आजार नक्की थांबवता आला असता. मधुमेह, आमाशयाचा आजार, गर्भाशय मुखाचे आजार, कावीळ यामुळं होणारा कर्करोग हा आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं बरा करता येऊ शकतो. जगभरामध्ये कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा एवढा एकच सल्ला दिला जातो. वरवर सामान्य दिसणारे असे अनेक आजार आहेत की ज्यामुळं कर्करोग होऊ शकतो, पण हे आजार आयुर्वेदिक औषधानं पूर्णपणे बरे करता येतात. हे आयुर्वेदिक चिकित्सेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हा कर्करोग प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा उपाय आहे. याविषयीच आपण चर्चा करतोय. डॉक्टर, पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे की मधुमेहामुळं कर्करोग होण्याची शक्यता आहे का आणि कोणते कोणते कर्करोग हे मधुमेहामुळं होताना दिसतात, याबद्दलची काय माहिती उपलब्ध आहे?
खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि शिवराज, मला भारताच्या पार्श्वभूमीवरती हे सांगायला आवडेल की आपण जागतिक राजधानी होऊ पाहतो आहे डायबिटीस या आजाराची. आणि केवळ डायबिटीसच नव्हे पण इतर, जसं आपणच आता उल्लेख केला की स्त्रीविशिष्ट लक्षणं असतील किंवा सिंपल आपल्या सगळ्यांना अगदी सामान्यतः आढळणारी किंवा सामान्य वाटणारी ॲसिडिटीसारखी लक्षणं असतील, अशा अनेक साध्या साध्या दिसणाऱ्या लक्षणांचा कॅन्सरशी संबंध असू शकतो. ही डायरेक्टली प्रत्येक वेळेला कॅन्सरची कारणेच असू शकतात अशातला भाग नाही, परंतु कॅन्सर शरीरामध्ये निर्माण होण्याकरता एक पार्श्वभूमी किंवा शरीरातलं वातावरण बदलणे आणि कॅन्सर होण्याकरता ते अनुकूल करणे असं काम हे छोटे छोटे दिसणारे आजार जरूर करत असतात. आणि त्या पार्श्वभूमीवरती डायबिटीस हा खूप मोठा कारणीभूत असणारा घटक होय. आपल्याला माहितीच आहे की कॅन्सर हा आजार मृत्यूच्या कारणांपैकी दुसऱ्या क्रमांकावरती आहे, तर डायबिटीस किंवा प्रमेह हा 12 क्रमांकावरती आहे. सांगण्याचा मुद्दा इथे असा की डायबिटीसच्या रुग्णांना कॅन्सरचा धोका हा मोठ्या प्रमाणावरती संभवतो. आणि त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर असे आहेत की डायबिटीसच्या रुग्णांना ह्या कॅन्सरची लागण होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ यकृताचा कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर किंवा पॅनक्रिएटिक कॅन्सर, की जो सगळ्यात भयानक समजला जाणारा आहे. स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर किंवा गुदभागाचा कॅन्सर किंवा रेक्टल सीए ज्याला म्हणतात, स्त्रियांमध्ये पुन्हा स्तनाचा कर्करोग किंवा मूत्राशयाचे कर्करोग, असे काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर आहेत की जे डायबिटीसच्या रुग्णांना जास्ती प्रमाणामध्ये होताना दिसतात.
डॉक्टर, कर्करोगाची चिकित्सा करत असताना जर मधुमेह असेल तर त्याचा चिकित्सेवरती काही परिणाम होतो का, याबद्दल आपण काय सांगाल?
हो, हा खूपच महत्त्वाचा विषय. क्लिनिकली ज्यावेळेला आम्ही कॅन्सरचे पेशंट्स हँडल करतो त्यावेळेला या मुद्द्याकडे लक्ष द्यावं लागतं. अलीकडे आपण सगळेजण सुपर स्पेशलाइज्ड या युगामध्ये आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक आजाराचे जवळपास डॉक्टर्स आता वेगवेगळे व्हायला लागले. डायबेटोलॉजिस्ट वेगळे आहेत, कार्डिओलॉजिस्ट वेगळे आहेत, न्युरोलॉजिस्ट वेगळे आहेत, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट वेगळे आहेत. हे सुपर स्पेशलायझेशनच्या युगामध्ये आपण असल्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर त्या आजाराच्या स्पेशलिस्टकडे जाण्याची वृत्ती समाजामध्ये दिसते आणि तशीच योजना वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. परंतु याचा बारकाईने विचार केल्यानंतर एकाच शरीराला झालेले हे वेगवेगळे आजार असतात आणि ते वेगवेगळे आजार वेगवेगळे तज्ज्ञ वेगवेगळ्या नजरेने बघत असतात. परंतु अल्टिमेटली ते एकाच शरीराला झालेले असतात. त्यामुळे इथे आयुर्वेदाचे काही तत्व ही जास्त महत्त्वाची म्हणून ध्यानात घ्यावी लागतात. कॅन्सरच्या रुग्णाची चिकित्सा करताना डायबिटीसचा विचार हा अत्यावश्यक ठरतो. केवळ कॅन्सरचा विचार केल्यानंतर रुग्णाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारता येत नाही. किंबहुना डायबिटीसच्या रुग्णांना कॅन्सर झाला तर त्यांच्यामध्ये अशी विशिष्ट लक्षणे अधिक प्रकर्षाने दिसतात, ज्याच्यामध्ये मानसिक दौर्बल्य आहे, शारीरिक दौर्बल्य आहे, अन्नावरती वासना जाते, वेदना जास्त प्रमाणात असतात, वरचेवर दम लागतो, झोप कमी होते किंवा झोप लागत नाही, पोट साफ होत नाही किंवा मलावष्टंभ किंवा मध्येच जुलाब होणे, या तऱ्हेची अनेक लक्षणं ही डायबिटीस असणाऱ्या आणि ज्यांना कॅन्सर झाला आहे या रुग्णांमध्ये जरा जास्त प्रमाणामध्ये दिसतात. आणि याकरता आयुर्वेदामध्ये अधिकाधिक विस्तृत चिकित्सा दिली जाते आणि त्यामुळे रुग्णाची क्वालिटी ऑफ लाईफ ही अधिक चांगल्या पद्धतीने सुधारते. त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने कॅन्सरची चिकित्सा करताना केवळ कर्करोगाची चिकित्सा न करता रुग्णाची चिकित्सा केली जाते आणि त्या रुग्णाला जे जे इतर आजार आहेत त्याही आजारांचा विचार करून ज्या वेळेला चिकित्सा दिली जाते त्याचा फायदा कॅन्सरच्या आउटकममध्ये निश्चित होताना दिसतो.
या संदर्भात आपल्याला काही उदाहरण देता येईल का?
हो, निश्चितच. आमच्याकडे विविध प्रकारचे कॅन्सरचे रुग्ण येत असताना त्यांची डिटेल हिस्ट्री ज्या वेळेला घेतली जाते त्यावेळेला त्यांना इतर काही आजार आहेत का याची तपासणी केली जाते. आणि ज्या वेळेला डायबिटीस असतो आणि कॅन्सर असतो अशा रुग्णांची चिकित्सा थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली जाते. हे करत असताना आयुर्वेदाच्या डायग्नॉस्टिक्सचा विचार केला जातो. कुठले दोष त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत, कुठले धातू त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत. अशी एक रुग्णा मला आठवते, त्या आमच्याकडे आल्या होत्या. त्यावेळेला त्यांचं वय 77 वर्षाचं होतं आणि त्यांना उशिरा आयुष्यामध्ये डायबिटीस झालेला होता आणि वय जास्त असल्यामुळे त्यांनी केवळ रसायू कॅन्सर क्लिनिकचीच चिकित्सा घेण्याचं ठरवलं त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी. आणि सुमारे 77व्या वर्षापासून ते जवळपास 85 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य जवळपास 100% नॉर्मल होतं. त्या हिंडत फिरत होत्या, कुठल्याही तऱ्हेची तक्रार ना डायबिटीसचं त्यांना त्यामध्ये कॉम्प्लिकेशन झालं, ना कॅन्सरचा प्रादुर्भाव इतर ऑर्गन्समध्ये झाला किंवा ज्याला आपण मेटास्टासिस असं म्हणतो. त्यामुळे कॅन्सरही वाढला नाही, डायबिटीसचीही इतर कॉम्प्लिकेशन झालेली नाहीत. आणि नंतर पेट स्कॅन करून आम्ही पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की कॅन्सर कुठे आहे का शरीरामध्ये, किंवा तो एकदा गेल्यानंतर तो परत आला आहे का ह्याचीही तपासणी केली गेली. आणि या सगळ्या 8-10 वर्षांच्या कालावधीमध्ये रुग्ण कॅन्सरमुक्त आयुष्य जगल्या आणि डायबिटीसचीही कोणतीही कॉम्प्लिकेशन्स त्यांना झाली नाहीत आणि या सर्व वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्याची प्रत ही सुद्धा उत्तमच राहिली.
डॉक्टर, मधुमेहाचा कर्करोगाच्या रुग्णावरती आणि चिकित्सेवरती कसा परिणाम होतो हे आजच्या भागामध्ये आपण विस्तृतपणे सांगितलं. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 02024352525 किंवा 02453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 02024352525 किंवा 02453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.